दिवसेंदिवस त्याच्या खोड्या वाढतच चाललेल्या होत्या. यामध्ये भरीला भर म्हणून आता गोपाळांचा एक कोंडाळच त्यांनी जमा केलं होतं. उद्योग एकच, गवळ्यांच्या घरातलं दही दूध लोणी फस्त करायचं. आता गवळणीसुद्धा अगदी त्रासून गेल्या होत्या. एक दिवस सगळ्याजणी यशोदेकडे आल्या आणि कृष्णाच्या खोड्यांचा त्यांनी पाढाच वाचला. यशोदासुद्धा अगदी कंटाळून गेली, वैतागली. कृष्णाचं बकोट धरून म्हणाली, तूच चोऱ्या करतोस ना. पण कृष्ण कसला खट, तो म्हणतो,
सांगती खोटे गवळणी, सांगती खोटे गवळणी, मी न चोरले लोणी, आय ग न चोरले लोणी,
चोरले.
लाडे लाडे तुझ्या उरी मत तुझा सापडे सहज बिलगता लाडे लाडे तुझ्या उरी मत तुझा सापडे माझ्या साठी ओ संड तिघट केल्या बिन मागणी माझ्या साठी ओ संड तिघट केल्या बिन मागणी मी न चुरले लोणी माती चारांगणी साठवती का कुणी